दुसरे राजे अध्याय 20। याच सुमारास हिजकिया आजारी पडून मरणास टेकला, तेव्हा अमोजाचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे आहे, तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार वाचणार नाहीस। तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला, परमेश्वरा, मी तुझी मनपूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे, तुझ्या दृष्टीने जे उचित ते मी केले। तेव्हा हिजकिया फार रडला। यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले। परमेश्वर म्हणाला, पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिजकिया याच्याशी बोल, त्यास म्हणावे, तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत, तेव्हा मी तुला बरे करतो। तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील, तुला मी आणखीन 15 वर्ष आयुष्य दिले आहे, अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन, या नगराचे मी रक्षण करीन स्वतःसाठी, तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन। मग यशया म्हणाला, अंजिराचे मिश्रण करून ते त्याच्या दुखऱ्या भागावर लावा। तेव्हा त्यांनी अंजिराचे मिश्रण करून हिजकियाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला, तेव्हा हिजकिया बरा झाला। हिजकिया यशयाला म्हणाला, परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन, याबद्दल काही खून देता येईल का? यशया म्हणाला, तुला काय हवे बोल, सावली 10 पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे, परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खून आहे। हिजकिया म्हणाला, सावली 10 पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे, तेव्हा तसे नको, ती 10 पावले मागे यावी। मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली। या प्रकारे परमेश्वराने अहाजाची सावली 10 पावले मागे घेतली, जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली। यावेळी बलदानाचा मुलगा बरोधक बलदान हा बाबेलचा राजा होता, त्याने हिजकियाकडे पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्या। हिजकिया आजारी असल्याचे त्याने ऐकले। हिजकियाने त्याच्याकडे आलेल्या मनुष्यांचे आगत स्वागत केले, त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू दाखवल्या, सोने चांदी मसाल्याचे पदार्थ किमती अत्तरे शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला। आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही। तेव्हा यशया संदेष्टा राजाकडे येऊन म्हणाला, हे लोक कोण, त्यांचे काय म्हणणे आहे? हिजकिया म्हणाला, हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलाहून आले आहेत। यशयाने विचारले, त्यांनी या घरातले काय काय पाहिले? हिजकियाने सांगितले, त्यांनी सगळेच पाहिले, माझे सगळे भांडार मी त्यांच्या पुढे उघडे केले। तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, आता परमेश्वराचा हा निरोप ऐक, तुझ्या घरातील सर्व चीज वस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आता बाबेलला नेण्यात येईल, ती वेळ आता येऊन ठेपली आहे, काही म्हणता काही मागे उरणार नाही, ही परमेश्वराची वाणी आहे। बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील, ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील। तेव्हा हिजकिया यशयाला म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे। तो पुढे म्हणाला, निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना? शहराला पाणी पुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिजकियाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहुदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. हिजकिया निधन पावला आणि त्याचे पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.